वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहलाहलमोह शांतये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। तत्व रूप सकल भासे विवेक पाहता निरसे प्रकृति निरासे आत्मा असे आपण कैसा। भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारेवीण काहीच नव्हे समाधान। तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी। मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण नाही। तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले। आत्मनिवेदन भक्तीमधला दशक चार समास नऊ आपण पाहायला घेतला आणि हा जो विचार समर्थांनी सांगितला की देव कोण तो ओळखावा आपण कोण ते जाणावं त्याचा शोध घ्यावा आणि याचा निवाडा करण्यासाठी तत्वझाडा करावा म्हणजे आपलं शरीर जे पंच महाभूतांचं झालेलं आहे त्याच्यातलं एक एक तत्व बाजूला सारावं आणि बाहेरच्या तत्वाशी एकरूप करावं विवेकाने। अशी सगळी तत्व मिळून गेली बाहेरच्या तत्वाशी की मग कोण उरतं ते पाहावं असं लक्षात येतं की देह उरतच नाही। विचार पाहता उघडा आपण नाही अशा प्रकारे तत्वानी तत्व जेव्हा बाजूला सारली जातात तेव्हा आपण या नावाचा आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो। पदार्थ उरतच नाही आणि असा आपण म्हणून कोणी उरत नाही हे ज्याला समजतं जो उरतो उर्वरित तो परमात्म्याशी तदाकार होतो। आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले। आपल्या ठिकाणी असणारी पंचभूत बाहेरच्या पंचभूतामध्ये विवेकाने विलीन केली उर्वरित असणारी शुद्ध जाणीव अस्तित्व हे परमात्म्याशी आधीच एकरूप झालेलं आहे अशा तऱ्हेने आत्मनिवेदन संपन्न होतं। या ज्या ओव्या आल्या हेच निरूपण दासबोधात आणि कुठं कुठं केलेलं आहे हे आपण पाहायला सुरुवात केली। आपण तेरावा दशक दुसरा समास पाहिला चौदावा दशक नववा समास पाहिला आणि आता आठवा दशक सातवा आठवा समास आपण पाहतो आहोत पाहायला घेतलेला आहे। किती दिवसांपूर्वी मला नीट आठवत नाही माझी व्हॉइस रेस्ट चाललेली होती त्या दरम्यान हा समास आपण पाहायला सुरुवात केलेली होती। आणि या समासामध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या ओव्या होत्या नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर तयाचा करावा विचार स्वानुभवे स्वये आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे महत पूजेच्या अंती दैवास मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची आपण असं निवेदिती ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो आपण असं कैसी निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे हरिहरेश्वरला शिवाजी महाराज देवासमोर असताना त्यांच्या भावनेची इतकी एकरूपता झाली की त्यांना असं वाटलं की आपली तलवार घेऊन आपलं मस्तक इथं अर्पण करावं आपल्याला निवेदन करून टाकावं त्यांच्या विचाराची जी उत्कटता होती त्या उत्कटतेप्रमाणे त्यांना असं वाटलं कोणी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आवरलं देखील समर्थांनी जे म्हटले की आपण असं कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे ऐसे ऐकून बोलणे वक्तावदे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते अशा रीतीने मस्तक वाहण्याची गरज नाही श्रोता असं म्हणतो वक्ता असं म्हणतो की सावधपणाने ऐका एकाग्र चित्ताने ऐका इथपर्यंत आपलं झालेलं होतं आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा आत्मनिवेदनाचे लक्षण मी कोण आणि परमात्मा कोण आधी मी कोण हे पहावं मग परमात्मा कोण हे शोधावं मी देह ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा चितो आपल्या स्वतःला मी देह असं म्हणतो पण नीट पाहू गेलं तर तो देहाच्या पेक्षा वेगळा असतो मन मी ऐसे म्हणतो तरी तो मनही नाही तो मनाला मी असं म्हणतो पण तो मन देखील नसतो तो ज्या देहाला मी असं म्हणतो तो देह किती बदलतो लहानपणीचे फोटो पाहायचे मध्यम वयातले फोटो पाहायचे उतार वयातले फोटो पाहायचे आणि मग नंतर अशी एक वेळ येते की त्याचा फोटोच काढता येत नाही फोटो काढायला तो नसतो याचा अर्थ काय त्याचा देह असतो पण त्या देहाला लवकरात लवकर घेऊन जा असं म्हणतात अगदी जवळचे लोक असले तरी कॉम्प्लिकेशन नको व्हायला अगदी नेहमी मी ऐकतो कुठेही गेलो की लवकर लवकर न्या इतरांचं आरोग्य आहे देह तू होतास ना मग तो देह तर जाग्यावरच आहे त्याला न्या का म्हणतात त्याला न्या आणि त्याची विल्हे लावा असं का म्हणतात अशाच कारणाकरता म्हणतात की तो देह कधीच नव्हता त्या देहाच्या आत जे चैतन्य होतं ते चैतन्य त्याचं खरं स्वरूप होतं निखळ अस्तित्व शुद्ध अस्तित्व हे त्याचं स्वरूप होतं तो देह नव्हता तो एक देह घेऊन आलेला होता त्या देहाच्या योगाने काही घडलं देखील पण ते भ्रमरूप असल्यासारखं, आत्ता आहे आणि आत्ता नाही अशी परिस्थिती. म्हणून माझं शरीर असं म्हणतो, पण तो शरीराच्या पेक्षा वेगळाच असतो. तो मन मी असं म्हणतो, पण तो मन नसतो. मन बदलतं, विचार बदलतात. 10 वर्षापूर्वी विचार होते तसे आता नसतात. किती वेळेला इथं आपण मनोगत ऐकताना माझ्यासारखी व्यक्ती इथं कधी येईल असं वाटलंही नव्हतं. मी स्वामीजींकडे आलो आणि काय चमत्कार झाला, मी इथं यायलाच लागलो असं लोक सांगतात. याचा अर्थ आधीचे माझे विचार वेगळे होते, माझी जीवन पद्धती वेगळी होती, मी वेगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत होतो. आणि आता माझं मन बदललं. आणि समजा एखादी व्यक्ती इथं येते नियमित आणि ती येईन अशी झाली, तर त्याचं मन बदललं असं क्वचित होतं देखील. मी तर शाश्वत आहे ना, आणि मन जर मी असं म्हटलं तर बदलणारं मन म्हणजे मी नव्हे. मी कायमच आहे. माझ्या आधारावर, माझ्या अधिष्ठानावर मन या नावाचा प्रकार आहे. माझ्या अधिष्ठानावर देह या नावाचा प्रकार आहे. माझ्या अधिष्ठानावर बुद्धी आहे. बुद्धीच्याही मागं मी आहे. म्हणून बुद्धीच्या मागं असणारा, अधिष्ठान असणारा, देहाच्या मागं म्हणजे अधिष्ठान असणारा, बुडाशी असणारा जो आहे म्हणून देह आहे. मनाच्या मागं असणारा, मन नाहीसं झालं तरी देखील शिल्लक असणारा, हे माझं खरं स्वरूप आहे. आणि हे जे माझं स्वरूप आहे त्याला आकार नाही, हे आश्चर्यकारक आहे. ते आकाराशिवाय आहे. त्याच्या ठिकाणी व्यक्तता नाही, ते निर्गुण आहे. सगुण नाही, देह सगुण आहे, ते निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी सत्व रज तम देखील नाहीत. त्याचा नाश नाही, ते अविनाशी आहे. ते डोळ्यांनी पाहता येत नाही, ते लक्षणांनी ओळखलं जातं. तुम्ही माझ्याकडे पाहताय तेव्हा आत पाहणारा आहे हे लक्षणाने ओळखायला लागतं. आत कोणीतरी पाहणारा आहे म्हणून डोळे पाहतात. आत कोणीतरी ऐकणारा आहे हे लक्षणाने ओळखलं जातं. आत कोणीतरी बोलणारा आहे म्हणून जीभ बोलते. चालते शरीर कोणाची आहे सत्ते. शरीर चालतं तर त्याला सत्ता एक वेगळी आहे म्हणून शरीर चालतं. कोण बोलविते हरी विण. वाणी बोलते पण वाणीच्या अंगाने बोलून घेणारा कोणीतरी वेगळा आहे, त्याला हरी असं तुकाराम महाराज म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण. आपल्या ठिकाणी पाहवणारा ऐकवणारा नारायण स्वरूप आहे. तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. मी करता आहे, हे सगळं मी केलेलं आहे, अशी जी अहंता आहे ही अहंता आत असणाऱ्या त्या नारायणाच्या योगाने आहे. ती देवानी चालविलेली आहे. स्वामीजी मौजेनी म्हणत असत की एखादी भगिनी 25-30 वर्ष संसार केल्यानंतर मग अभिमानाने सांगते, जेव्हा तिच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा, की मी या घरामध्ये लग्न होऊन आले तेव्हा यांच्याकडे काहीही नव्हतं. हा जो सगळ्यात चकचकीत स्टेनलेस स्टीलचा संसार आहे तो सगळा मी केलेला आहे असं ती म्हणते, मी उभारलेला आहे। ही अहंता देखील देव चालवतो, तो आत आहे बसलेला। तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तया उणे काय चराचरी। तो आत बाहेर सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे। आत्मनिवेदन म्हणजे आधी मी कोण हे पाहणं, हे तपासणं, आणि मग परमात्मा निर्गुण आहे कसा निर्गुण आहे हेही पाहणं। जे सर्व जगत दिसतं आहे ते दृश्य आहे, त्या दृश्याच्या मुळाशी बुडाशी अदृश्य वस्तू आहे, त्याला वेगवेगळी नावं आहेत, पण अगदी अगदी बुडाशी गेलं की हे अणूंनी सर्व सर्व जे दृश्य जगत आहे त्याच्या बुडाशी अत्यंत सूक्ष्म आणि न दिसणारं असं तत्व आहे, आणि त्या तत्वातून ते जे मॅटर आहे त्याच्यातून एनर्जी ही निर्माण झालेली आहे आणि जड जगत देखील निर्माण झालेलं आहे असं समजतं। पण त्या अणूला देखील मन आहे, त्याचंही काही वर्तन आहे, त्याच्याही बुडाशी अनेक काहीतरी आहे। हे अनेक काहीतरी आहे म्हणून अणू आहे, आणि अणू आहे न दिसणारा म्हणून जगत आहे। हे जे अनेक काहीतरी आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात, आणि देहाच्याही बुडाशी अनेक काहीतरी आहे जे अविनाशी आहे असं परमार्थी म्हणतात। हे जे अनेक काहीतरी असणं ते अविनाशी निर्गुण ब्रह्म, त्याला काहीतरी नाव तर द्यायला पाहिजे, संज्ञा तर द्यायला पाहिजे, म्हणून त्याला ब्रह्म अशी संज्ञा दिली, परमात्मा अशी संज्ञा दिली। आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण, मी कोण हे पाहावं, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा। मी पाहावं आणि परमात्मा निर्गुण कसा तेही समजून घ्यावं ओळखावं। देवाभक्ताचे शोधन करीता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे। देवास ओळख जाता तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही। देवाला देवाचं शोधन आणि भक्ताचं शोधन, देव कसा आहे त्याचा शोध, भक्त कसा आहे त्याचा शोध, देवाचं लक्षण काय ते पाहणं, आणि भक्त अंतर्लक्षणाने कसा असतो तेही पाहणं, तर पुढे एकरूपता होते असं लक्षात येतं। जो देव तोच भक्त, देवाचं आणि भक्ताचं शोधन करायला गेलं की ज्याला मी असं म्हणतो तो समर्पित होऊन जातो देवाबरोबर, त्याचं निवेदन होतं। हा देव पुरातन आहे, उपनिषद त्याला सनातन अपि नवा असं म्हणतात, तो अत्यंत सनातन आहे आणि नित्य नूतन देखील आहे। भक्ताच्या असं लक्षात येतं की आपण मुळातच परमात्म्याशी एकरूप आहोत। आपण कधीही परमात्म्यापासून वेगळे नव्हतो, आपण विभक्त कधीच नव्हतो। जेव्हा विभक्त आहे असं वाटत होतं तेव्हा देखील आपल्या ठिकाणी परमात्माच ओतप्रोत भरून राहिलेला आहे, फक्त त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये। आपलं लक्ष इंद्रियांकडे आहे, बाहेर विषयांकडे आहे, मन जे दाखवतं त्या जगताकडे आहे, पण हे सगळं कोणामुळे घडतं हे आपण विसरलेले होतो। समर्थ असं म्हणतात की विभक्त नाही म्हणोनी भक्त, तो अशा रीतीने आपल्या स्वतःला ईश्वरापासून परमात्म्यापासून परब्रह्मापासून परब्रह्म सत्तेपासून कधीही वेगळा समजतच नाही. आपण वेगळे आहोत असं त्याच्या कधी लक्षातच येत नाही. असं जेव्हा होतं आपण एकरूपच आहोत असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं शोध घेता घेता, तेव्हा तो परमात्म्याशी सदा संलग्न होऊन जातो. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त. तो मनाच्या अंगानी इंद्रियांच्या अंगानी बद्ध म्हणजे बांधलेला, विषयांशी बांधलेला, देहबुद्धीशी बांधलेला, जन्म मृत्यूच्या भावनेशी बांधलेला, पाप पुण्याच्या भावनेशी बांधलेला, देहाला मी असं समजल्यामुळं मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता, अशी समजूत करून घेतल्यामुळं तो बद्ध होता. त्याच्या असं लक्षात आलं की देह मन बुद्धी पेक्षा वेगळा असा मी परमात्म्याशी मुळातच संलग्न आहे, मला बद्धता नाही, मला बद्धता नाही असं लक्षात आलं की तो मुक्तच होऊन जातो. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. आणि समर्थ असं म्हणतात की या बोलण्यावर कोणी शंका घेऊ नका, कारण हे युक्त म्हणजे युक्तीला मानवेल, तर्काला मानवेल असं बोलणं आहे. हे अयुक्त नाही, हे तर्काला सोडून बोलणं नाही, हे शास्त्राच्या आधाराने बोललं जात आहे एक, आणि समर्थ स्वानुभवानी देखील बोलत आहेत दोन. देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ, अशा रीतीने देवाचं मूळ पाहायला गेलं आणि भक्ताचंही मूळ पाहायला गेलं की दोन्हीमध्ये जो भेद आधी काल्पनिक होता त्याला वाटत होतं, तर तो भेद नाहीसा होऊन जातो, त्याला आपण सच्चिदानंद आहोत असं लक्षात यायला लागतं. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा, त्याला विवेकानी जसं देहाला बाजूला सारता येतं तसं दृश्याला बाजूला सारता येतं. आणि आपण आणि परमात्मा हे आधीचेच एक रूप आहोत असा विवेक करता यायला सुरुवात होते. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी निरसोन गेली. त्याला जेव्हा नीट एकरूपता होते तेव्हा द्वैत भाव संपूर्ण जातो. द्वैत म्हणजे दुसरा, अद्वैत म्हणजे दुसरा नाही अशी स्थिती. दुसरा असणं हे देहाला अति आवडतं. दुसरा असण्यामुळं, दुसऱ्याच्या अस्तित्वाच्या कल्पनेमुळं संसार उभा राहिला. मेहरबाबांना ते जसे 18-19 वर्षांचे झाले तेव्हा त्यांची आई म्हणायला लागली की मेहर आता तुझं लग्न करायला पाहिजे. तेव्हा मेहर बाबा असं म्हणाले की माझ्याखेरीज दुसरं कोणी आहे असं मला वाटतच नाही, मला दुसरं कोणीतरी आणून दाखव जो माझ्यापेक्षा वेगळा आहे, मग मी लग्न करेन असं मेहर बाबा म्हणाले. ही ज्ञानी पुरुषाची स्थिती झाली. आणि हा बोध ज्याला नाही त्याला आपल्यापेक्षा दुसरा असणं हे आवडतं, आपल्यापेक्षा दुसरा आहे असा त्याचा भावही असतो. आणि त्या दुसऱ्यापासून आपल्याला समाधान मिळतं, त्या दुसऱ्यापासून आपल्याला सुख मिळतं, तो दुसरा हे आपल्या जीवनाचं, आपल्या सुखाचं, आपल्या आनंदाचं तो साधन बनवतो. आणि असं साधन बनवलं तरी त्याला आपल्या आतला आनंद मिळत असतो, ही गंमत आहे. आपला आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्याला तो साधन बनवतो. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, याज्ञवल्क मैत्रेयीला म्हणतात की पती आहे केवळ म्हणून तो प्रिय नसतो. आत्मनस्तु कामाय पत्युः प्रियो भवति, तिच्या आतली इच्छा पूर्ण होते कोणती तरी, म्हणून पती प्रिय असतो. नवारे जायाय ही कामाय जाया प्रियो भवति, पत्नी ही ती केवळ पत्नी एक वेगळी व्यक्ती आहे म्हणून प्रिय नसते. आत्मनस्तु कामाय जाया हा प्रियो भवति. आणि तसंच पुत्राबद्दल, तसंच सर्वांबद्दल. नवारे सर्वाय कामाय सर्वा हा प्रियो भवति, आपल्या अवतीभोवती जे सर्व आहे ते सर्व आहे म्हणून प्रिय नसतं. आत्मनस्तु कामाय, गाडी आहे म्हणून गाडी प्रिय असायचं काय कारण आहे? ती आपल्याला उपयोग देते म्हणून गाडी प्रिय आहे. घर हे आपण त्या घरामध्ये राहतो, आपल्याला तिथं थारा, समाधान, सुखसोयी, समृद्धी म्हणून घर आपल्याला प्रिय असतं. नाही तर बरीच घर आहेत की इकडे तिकडे अवतीभोवती. घर हे घराकरता प्रिय नसतं. आपल्या समाधानाचं साधन जेव्हा दुसरा असतो तेव्हा दुसरा प्रिय होतो. पण ज्या वेळेला किंवा ज्या क्षणी तो आपल्या देह मन बुद्धीलाही ओलांडून असणाऱ्या आत्मभावामध्ये स्थिर होतो तेव्हा देहाची ही मनीषा संपते. दुसरा असण्याने सुख असण्याची, मनाची, बुद्धीची ही मनीषा संपून जाते. एवढंच नव्हे तर मेहर बाबा म्हणत असत तेव्हा दुसरा त्याला जर दिसलाच नाही आणि जे दिसेल तिथं आत जर परमात्माच समजला. समर्थ तेच म्हणतायत, उरी नाही दुजैपणी देव भक्त हे कडसणी निरसो न गेली. त्याच्याशी जेव्हा एकरूपता होते, आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, अशा रीतीने आत्मनिवेदनाच्याही शेवटी जी अभेद भक्ती उरते, भेदरहित भक्ती उरते, तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. त्या भक्तीलाच मुक्ती असं म्हणतात. ती भक्ती ही मुक्तीचं स्वरूप घेते. तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी, ती भक्ती ही मुक्ती स्वरूपच होते. त्या भक्तीच्या योगाने त्याला मुक्ती प्राप्त होते. सायोज्य मुक्ती याचा अर्थ त्याला आता केवळ ध्यानातच आपण मुक्त आहोत असं समजतं असं नाही, तर ध्यान करत नसताना देखील त्याची मुक्त स्थिती बिघडत नाही. विषय भोगत असताना देखील, म्हणजे विषय म्हणजे जेवण, खाण, कपडा, लत्ता, अशा सगळ्या अंगाने विषय जे आहेत ते सेवन करत असताना देखील आपण मुक्त असा त्याचा भाव कधीही बिघडत नाही. याला सायोज्य मुक्ती असं म्हणतात. समर्थ म्हणतात, जो संतासी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही. जसे आता तुम्ही झालेले आहात, आता तुम्हाला काही केल्या, तुम्हाला जरी वेगळं केलं तरी आता या क्षणाला मात्र तुम्ही होणार नाही. कारण संतांच्या बोधानी बोधले गेला अद्वैत निरूपणाने तुमच्या लक्षात आलं की आपल्या बुडाशी परमात्मा, जगताच्या बुडाशी परमात्मा, आपण आधीचेच परमात्म स्वरूप, आता असंच आपण राहू म्हणजे झालं, आता पारायण करू। पारायण करून जिना उतरू तेव्हा देखील आणि घरी जाऊन मंडईत भाजी आणायला जाऊ तेव्हा देखील असं जेव्हा होतं तेव्हा जी स्थिती असते त्याला सायोज्य मुक्ती म्हणतात। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। हरि 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 बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।